प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम नरेगाची साथ दाखवेल प्रगतीची वाट. या कार्यक्रमाचे प्रायोजक नाशिकरण चॅरिटेबल ट्रस्ट, त्र्यंबक रोड, सातपूर, नाशिक. फोन 2350989.
या वर्षीचं नाशिकरण 14 जानेवारी 2017 सकाळी 7:30 नेहमीप्रमाणेच रनची सुरुवात महात्मा नगर ग्राउंड वरून होईल. लहान मुलांसाठी 2.5 किलोमीटर आणि मोठ्यांसाठी 5 किलोमीटर ट्रॅकचे आयोजन आहे. तरी आपण सर्वांनी जरूर सहभागी व्हावं. नोंदणी 5 जानेवारी ते 14 जानेवारी.
श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधतायत प्रगती अभियानाच्या संचालिका अश्विनी कुलकर्णी.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना याची माहिती घेताना आपण एक महत्वाचं काम तुम्ही करायचं आहे की आपल्या गावात ग्राम रोजगार सेवक कोण आहे याची माहिती घ्यायची. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी महाराष्ट्र सरकारने एक ग्राम रोजगार सेवक नेमलेला आहे. ते तुम्हाला ग्रामपंचायतीत भेटतील. आणि अजून एक महत्वाचं आहे, तुमच्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या भिंतीवर रोजगार हमीच्या या नरेगाच्या योजनेसंबंधी आणि त्यावर ग्रामरोजगार सेवकाचे नाव आणि त्यांचा असल्यास फोन नंबर लिहिणेही अपेक्षित आहे. तर हे ग्रामरोजगार सेवक आपल्यासाठी आहेत, आपल्या गावात आहेत आणि आपल्या नरेगासाठी आहेत. आपल्या गावात आतापर्यंत कोणती कामं झाली आहेत, कोणती कामं येऊ शकतात ह्याची चर्चा करणे, त्यांच्याकडे जॉब कार्ड नोंदणीसाठीचा एक नमुना एक नावाचा फॉर्म असतो तो त्यांना भरून द्यावा आणि मग आपल्याला 2-4 दिवसात जॉब कार्ड मिळू शकते. हे जॉब कार्ड पूर्णपणे विनामूल्य आहे, मोफत आहे. हे आपल्याला शासनाने आपल्यासाठी दिलेली एक छोटीशी जॉब कार्डची पुस्तिका आहे आणि हे सगळं आपल्याला ग्रामसेवक आणि ग्रामरोजगार सेवक यांच्या मदतीने करायचं आहे. आपल्या शासनाने असंही म्हटलेलं आहे की महिन्यातनं एकदा किंवा जिथे खूप मोठ्या प्रमाणात कामं होतात तिथे महिन्यातून 2 रोजगार दिवस केला पाहिजे. तर त्या दिवशी आपल्या ग्रामपंचायतीतील सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, कृषी सहाय्यक असे विविध अधिकाऱ्यांनी एकत्र यावं. ज्या कुटुंबांना, ज्या मजुरांना काम करायची इच्छा आहे त्यांनी तिथे जमावं आणि ह्या सगळ्यांनी मिळून आपल्या पुढच्या नियोजनासाठी चर्चा करावी. ज्यांना जॉब कार्ड मिळालेलं नाही त्यांनी तिथे ते सांगावे. ज्यांचे बँकेत खाते खोलण्यात काही त्रास होत आहे ते तिथे मांडावी. जे आपले प्रश्न मांडून आपली माहिती घेऊन आपण रोजगार दिवस साजरा करायचा आहे. ह्या रोजगार दिवसातनं, ह्या विचारातनं आपल्या ग्रामपंचायतीतल्या रोजगार हमीच्या कार्याला एक चांगली चालना मिळावी असं अभिप्रेत आहे. आणि हा आपल्या ग्रामपंचायतीत रोजगार दिवस होतच नसेल तर मग मुळात रोजगार दिवस घडवून आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. एकदा का आपल्याकडे हे सगळी कागदपत्र आली की आपण कामाची मागणी करू शकतो. कामाची मागणी ही एका अर्थाने नमुना 4 म्हणून दिलेल्या फॉर्मवर देणं अपेक्षित आहे. परंतु कायद्यात असंही स्पष्ट म्हटलेलं आहे की आपल्याकडे तो नमुना 4 उपलब्ध नसेल तर साध्या कोऱ्या कागदावरही ज्या मजुरांना काम करायचं आहे त्यांचं नाव, त्यांचा जॉब कार्ड क्रमांक, त्यांचा असल्यास आधार क्रमांक, त्यांचा बँक खाते क्रमांक असं लिहून एक साधी यादी दिली आणि त्याच्यावर आपले जर सही अंगठे असले तरी सुद्धा चालते. नमुना 4 मध्येच मागणी केली पाहिजे असे बंधनकारक नाही. की मग आपल्याला सही शिक्क्यानिशी त्याची पोच पावती मिळाली पाहिजे ज्याला नमुना 5 असे म्हटले जाते. आणि आपण कामाची मागणी केल्यापासून कायदा असं सांगतो की 15 दिवसाच्या आत काम सुरू झाले पाहिजे. याशिवाय सुद्धा, म्हणजे समजा मी आज कामाची मागणी केली आणि मला 2 महिन्यानंतर काम हवं असेल तर तसे सुद्धा नमूद करता येऊ शकते. माझ्या शेतातले मळण्यांची कामं झाली की 15 डिसेंबरपासून काम पाहिजे असेही मागणीचे कागद आपण आत्ता देऊ शकतो आणि त्याची पोचपावती घेऊ शकतो.
मी संतू बच्चू ठोंबरे, प्रगती अभियान संस्थेचा ब्लॉक कार्यकर्ता आहे. रोजगार हमी या विषयावरती काम करीत असताना इगतपुरी तालुक्यात काटनदेवीच्या खालच्या बाजूस चिंचले खैरे गावातील एका शेतकरी मजुराचा आलेला अनुभव. भोरू रावजी भगत यांचा जॉब कार्ड नंबर MS 06013017001 16. यांच्या कुटुंबातील 4 मजुरांनी सन 2012 ते 2015 या वर्षात शेततळे व वृक्ष लागवडीचे काम केले असून एकूण 18,299 रुपये कमवले आहेत. आधी डोंगर भकास दिसत होते ते आता वृक्ष लागवडीमुळे हिरवेगार दिसायला लागले आहेत व शेततळ्यामुळे विहिरीच्या पाण्याची पातळीत वाढ झाली आहे.
आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात नरेगाची साथ दाखवेल प्रगतीची वाट. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते नाशिकरण चॅरिटेबल ट्रस्ट, त्र्यंबक रोड, सातपूर, नाशिक. फोन 2535509.
निर्माता जयंत ठोंबरे.